श्री परमात्मने नमः।
तपसोऽध्याय
श्री भगवान उवाच।
अनाश्रित कर्म फलं कार्यं कर्म करोति
येनात्मैवात्मनाधितः। ಏತಾತ್ಮೈವ ಶತ್ರುವ ಏತಾತ್ಮನಃ ಪ್ರಶಾಂತಸ್ಯೋ ಪರಮಾತ್ಮಾ ಸಮಾಹಿತಃ ಸುಖ ದುಃಖೇಷು ತಥಾ ಮಾನಾಪಮಾನಯೋ ಜ್ಞಾನ ವಿಜ್ಞಾನ ತೃಪ್ತಾತ್ಮ ಕೂಟಸ್ಥೋ ವಿಜಿತೇಂದ್ರಿಯ ಯೋಕ್ತ ಏತ್ಯೋಚ್ಯತೆ ಯೋಗೀ ಸಮಲೋಷ್ಟಾಶ್ಮಕಾಂಚನ ಜ್ಯುದಾಸೀನ ಮಧ್ಯಸ್ಥ ದ್ವೇಷ್ಯ ಬಂಧುಷು ಪಾಪೇಷು ಸಮಬೋಧಿರ್ವಿಶಿಷ್ಯತೆ ಸತತ ಮಾತ್ಮನಂ ರಸೆ ಸ್ಥಿತ ಏಕಾಜಿಯತ ಚೇತ್ತಾತ್ಮಾ ನಿರಾಶೀರ ಪರಿಗ್ರಹ ಶುಚೌ ದೇಹೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪ್ಯ ಸನ ಮಾತ್ಮನ ಮಾತ್ಯುಶ್ರಿತಿ ಚೈಲ ದಿನ ಕುಶೋತ್ತರ ಸತ್ರೈಕಾ ಬ್ರಹ್ಮನ ಕೃತ್ವಾ यतसे तेन्द्रिया क्रिया उपवेश्यासने योंज्या योगमात्मवेशोद्धये समंकाय शिरो ग्रीवं धारयान्न चलो शिरा नासिकाग्रं स्वं विहस्तानवलोकया प्रशान्तात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते सिदा मनसायाम्यमत्तितो योग आसीत मात्पर योंजान्नेवं सदात्मानं योगी नियतमानस शान्तिं निर्वाण परमां मत्संसामधिगच्छति आत्यस्नातसु योगोऽसि न चैकान्तमनाश्नत चापि स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन योक्ताहारविहारस्य योक्तचेष्टस्य कर्मसु स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः तो महात्मन्येवावति सदे सर्वकामेभ्यो योक्त इत्युच्यते तदा
Yeah.
प्रभवान् कामान् त्यक्त्वा सर्वावशेषतः सैवेन्द्रिय ग्राम विनियाम्य समन्तत धिति गृहीतया आत्मसंसमनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तये यतो यतो निस्तरति मनश्चञ्चलमस्थिरा ततस्ततो नियमयित आत्मान्येव वशं नयेत् प्रशान्तमनसंयेन योगिनौ सुखमोत्तमा उपैतिशान्तरजसौ ब्रह्मभूतमकल्मष यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति प्रणश्यामि सत्वमेन प्रणश्यति
Oh,
ग्रीयते
Thank you. गीता गान गाने वाले परम श्रद्धेय स्वामी जी श्री राम सुखदास जी महाराज।